आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकम लिखित मेघना एरंडेच्या आवाजात झेटकिणीचा शोध भाग 10 जादूचं औषध।
अरे 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 काय होतंय,
मॅडी ओरडला। या सगळ्या गोंधळात साराच्या खांद्याला अडकवलेली पिशवी खाली पडली।
नाही 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 नाही, आपल्या सगळ्या वस्तू। कोण आहे, सोडा आम्हाला, आम्हाला असं उलट का टांगलंय? आम्ही फक्त तळ्याचं पाणी घ्यायला आलो होतो।
पण काहीच उत्तर आलं नाही। सारा आणि मॅडी झाडाला तसेच लटकून राहिले। इकडे गावावर पक्ष्यांचं संकट पुन्हा आलं होतं। पक्ष्यांनी गावावर पुन्हा हल्ला केला होता आणि अख्खं गाव तोडून मोडून टाकलं होतं। गावकरी पुन्हा सगळं ठीकठाक करायला लागले होते। मार्था आजीनी तुळशीच्या पारावर सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं। पडलेल्या घरांची लाकडं, भिंतींचे दगड, घरातल्या वस्तू सगळं विस्कटून रस्त्यावर पडलं होतं। मार्था आजी बोलायला लागली।
पक्षी पुन्हा येऊन गेलेत, त्यांचे हल्ले बघता ते आपोआप थांबण्यासारखे नाहीत। फक्त मला आधी जेवढी भीती वाटायची ती आता वाटत नाही, कारण आपल्या गावची दोन धाडसी मुलं झेटकिणीकडे औषध आणायला गेली आहेत। गावासाठी आपला जीव धोक्यात घालून ही मुलं तिकडे गेली आहेत।
पण झेटकिणीला हुडकणं म्हणजे काय साधं काम आहे का?
एक गावकरी म्हणाला।
असं काही नाही, मुलं धाडसी आहेत,
गावातला एक माणूस म्हणाला। दुसऱ्या गावकऱ्यानं त्याला दुजोरा दिला।
हो हो हो, बरोबर, 20 पडताना त्या पोरीचा जन्म झालाय, त्याला पण काहीतरी कारण असणारच की।
आणि पोरांबरोबर त्याच्या आई बापाचं धाडस पण मानलं पाहिजे। इतका वेळ किरा आजीवर रागवलेली मीला ते सगळं ऐकत होती। आपल्या मुलांच्या विश्वासावर गावातले लोक निर्धास्त आहेत हे समजल्यावर तिला सारा आणि मॅडीचा अभिमान वाटला। आता फक्त तिला ते दोघं व्यवस्थित घरी येण्याची काळजी वाटत होती।
गावकऱ्यांनो, काळजी करू नका, हा या पक्ष्यांचा शेवटचा हल्ला समजा। पुढच्या वेळी सारा आणि मॅडी गावात परत आले की आपण पक्ष्यांना हाकलवून लावू,
मार्था आजी आत्मविश्वासानं म्हणाली। गावकऱ्यांना धीर आला। ते मिलाजवळ येऊन बोलायला लागले।
तुझी पोरं धाडसी आहेत मिला, त्यांच्या
सॅम्पल कम्प्लीट। Ready to continue?